दिव्य ब्रदर्स माहिती आहे ना?
शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.
महाड़ का सयाचा पाणी पेटल का माई.